सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. ॲड मॉर्निंग नंबर वन मध्ये अशा सेलिब्रिटीज बद्दल इकडे बोलणं सुरू आहे ज्यांचं रिअल लाईफ मधलं नाव होतं वेगळं आणि रिअल लाईफ मधलं होतं वेगळं. रिअल लाईफ मध्ये नावं वेगळीच असतात पण त्यांनी रिअल लाईफ मधलं नावही चेंज करून टाकलं. फॉर एक्झाम्पल नाना पाटेकर, विश्वनाथ पाटेकर इतकं सुंदर नाव होतं त्यांचं, त्यांना आज जग नाना पाटेकर नावाने ओळखतं. सलाम आहे त्यांना. सनी लिओन, काय कोणाचे नावं येतात यादीमध्ये समोर. असो, करणजीत कौर बोरा असं तिचं नाव होतं, आज ती सनी लिओन नावानं जगप्रसिद्ध आहे. काय बोलावं यापुढे. आणखीन एका आपल्या शरीराचं प्रदर्शन करणाऱ्याबद्दलच बोलूया, जॉन अब्राहम. येस, आय एम टॉकिंग अबाउट जॉन अब्राहम. फरहान अब्राहम असं त्याचं नाव होतं, तो जॉन अब्राहम नावानं फेमस झाला. क्या बात आहे. अशी बरीच लोक आहेत ज्यांनी नावं बदलली. एक लिस्ट आहे माझ्यासमोर, थोडासा तुम्हाला वाचून दाखवतो, कुठेही जाऊ नका. रुद्र आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वनमध्ये, बजाते राहू.